टायसन फ्यूरी एक प्रसिद्ध मुक्केबाज हैं।
टायसन फ्यूरी इस्ट एन बेरूम्टर बॉक्सर।
उसके पास कई प्रशंसक हैं।
Er hat viele Fans.
उसके प्रशंसक फिर से उसे लड़ते हुए देखना चाहते हैं।
Seine Fans wollen ihn wieder kämpfen sehen.
फ्यूरी कहता है कि वो जल्द ही लड़ेगा।
फ्यूरी sagt, dass er bald kämpfen wird.
वो भी सेवानिवृत्ति के बारे में सोचता है।
Er denkt auch an die Rente.
बहुत से लोग उसे जीतता हुआ देखना चाहते हैं।
Viele Menschen wollen ihn gewinnen sehen.
वो अपनी लड़ाइयों के लिए बहुत मेहनत करता है।
Er trainiert sehr hart für seine Kämpfe.
उसके भविष्य के बारे में कई प्रश्न हैं।
Es gibt viele Fragen zu seiner Zukunft.
प्रशंसक उम्मीद करते हैं कि वो फिर से जल्दी लड़ेगा।
Fans hoffen, dass er bald wieder kämpft.
पोप फ्रांसिस कैथोलिक चर्च का एक नेता है।
Papst Franziskus ist ein Führer der katholischen Kirche.
हाल ही में इसराइल ने पोप फ्रांसिस को संवेदनाएं भेजी।
Kürzlich hat Israel Beileid an Papst Franziskus gesendet.
लेकin उन्होंने घोषणा अचानक रद्द कर दी।
Aber sie haben die Ankündigung plötzlich abgesagt.
कई लोग निर्णय से हैरान थे।
Viele Menschen waren von der Entscheidung überrascht.
कई देशों के राजदूतों ने तीव्रता से प्रतिक्रिया दी।
Botschafter aus vielen Ländern reagierten stark.
उन्होंने इस क्रिया की अपेक्षा नहीं की।
Sie erwarteten nicht diese Aktion.
अंतर्राष्ट्रीय समुदाय उलझन में था।
Die internationale Gemeinschaft war verwirrt.
कुछ राजदूतों ne बयान प्रकाशित किए।
Einige Botschafter veröffentlichten Erklärungen.
उन्होंने अपनी उदासी व्यक्त की।
Sie drückten ihre Traurigkeit aus.
पोप फ्रांसिस ne आभार के साथ जवाब दिया।
Papst Franziskus antwortete mit Dankbarkeit.
उसने सभी का धन्यवाद किया उनके समर्थन के लिए।
Er dankte jedem für seine Unterstützung.
स्थिति बहुत जटिल थी।
Die Situation war sehr kompliziert.
लोग बेहतर समझ की उम्मीद करते हैं।
Die Menschen hoffen auf ein besseres Verständnis.
पेड्री एक युवा खिलाड़ी हैं एफसी बार्सिलोना में।
Pedri ist ein junger Spieler bei FC Barcelona.
उसने अपनी क्षमताओं से सभी को प्रभावित किया।
Er hat alle mit seinen Fähigkeiten beeindruckt.
बहुत से प्रशंसक जावी और इनिएस्टा जैसे किंवदंतियों को याद करते हैं।
Viele Fans erinnern sich an Legenden wie Xavi und Iniesta.
जावी बार्सिलोना के लिए एक शानदार मिडफील्डर था।
Xavi war ein brillanter Mittelfeldspieler für Barcelona.
Iniesta अपने अद्भुत पास के लिए जाना जाता था।
Iniesta war bekannt für seine erstaunlichen Pässe.
अब पेड्री टीम का नेतृत्व करने के लिए तैयार हैं।
Jetzt ist Pedri bereit, das Team zu führen.
वो हर दिन सुधारने के लिए मेहनत करता है।
Er trainiert hart jeden Tag, um sich zu verbessern.
उसकी दृढ़ता अपने टीममेट्स को प्रेरित करती है।
Seine Entschlossenheit inspiriert seine Teamkollegen.
वे उसे एक नेता के रूप में देखते हैं।
Sie sehen ihn als Führer auf.
फैंस पेड्री के साथ एक उज्ज्वल भविष्य की उम्मीद करते हैं।
Die Fans hoffen auf eine helle Zukunft mit Pedri.
वो कई प्रशंसकों की आशाएं लिए हुए हैं।
Er trägt die Hoffnungen vieler Fans.
पेड्री क्लब का एक प्रतीक बन रहा है।
Pedri wird ein Symbol des Vereins.
उसकी विकास की कहानी प्रेरणादायक है।
Die Geschichte seines Wachstums ist inspirierend.
Manchester City ne Aston Villa ke khilaf shandar khela.
Manchester City spielte brillant gegen Aston Villa.
Match Etihad Stadium mein hua.
Das Spiel fand im Etihad Stadium statt.
Pep Guardiola ne team ke pradarshan se apni santosh vyakt kiya.
Pep Guardiola äußerte seine Zufriedenheit mit der Leistung der Mannschaft.
Unhone khel par shuruaat se vijay prapt ki.
Sie dominierten das Spiel von Anfang an.
Aston Villa ne possession banaye rakhne ke liye sanghrsh kiya.
Aston Villa hatte Schwierigkeiten, den Ballbesitz zu halten.
Homeside ne pehle half mein 3 goal kiye.
Die Heimmannschaft erzielte 3 Tore in der ersten Halbzeit.
Guardiola ne apni team ki karyashakti ke liye apne khiladiyon ki prashansa ki.
Guardiola lobte seine Spieler für ihre Teamarbeit.
Dusri pankti ne adhik aakramankari khel dekha.
Die zweite Halbzeit sah mehr offensive Spielweise.
Manchester City ki raksha match bhar mazboot bani rahi.
Die Abwehr von Manchester City blieb während des Spiels solide.
आखिरकार उन्होंने एक कन्विंसिंग जीत हासिल की।
Am Ende sicherten sie einen überzeugenden Sieg.
Guardiola के तरीके प्रभावी और अच्छी तरह से नियोजित थे।
Guardiolas Taktiken waren effektiv und gut geplant.
फैंस ने टीम की प्रदर्शन का उत्साह से जश्न मनाया।
Die Fans feierten die Leistung der Mannschaft mit Begeisterung.
कुल मिलाकर ये सभी शामिल लोगों के लिए एक यादगार मैच था।
Insgesamt war es ein denkwürdiges Spiel für alle Beteiligten.
केविन मारिनो काबरा के मियामी डेड काउंटी कमीशन से इस्तीफे के बाद राजनीतिक परिदृश्य पर अनिश्चितता का बादल मंडराता है।
Im Gefolge von Kevin Marino Cabreras Rücktritt von der Miami-Dade County Commission schwebt eine Wolke der Unsicherheit über der politischen Landschaft.
Cabrera ka prasthan, apratyashit aur achanak, sthaniya adhikariyon ke beech pratikriyaon ki ek shrinkhala ko prerit kiya hai.
Cabreras Abgang, unerwartet und plötzlich, hat eine Reihe von Reaktionen unter den lokalen Beamten ausgelöst.
Ayog ab ek upyukt pratisthapan niyukt karne ki chunauti ka samna kar raha hai.
Die Kommissare stehen jetzt vor der Herausforderung, einen geeigneten Ersatz zu ernennen.
Rai Bhumika ke liye avashyak mane gaye yogyataon par behad bhin hain.
Die Meinungen variieren stark hinsichtlich der für die Rolle als notwendig erachteten Qualifikationen.
Kuch tark karte hain ki samudayik seva mein anubhav avashyak hai, jabki anya majboot rajneetik sambandhon ki avashyakta ko mahatva dete hain.
Einige argumentieren, dass Erfahrung im Gemeindedienst wichtig ist, während andere die Notwendigkeit starker politischer Bindungen betonen.
Ab ghadi tikna kar rahi hai aur aayog ko turant ek nirnay lena hai.
Doch die Uhr tickt und die Kommission muss dringend eine Entscheidung treffen.
Sthaniya media sambhavit ummidwaron ke bare mein atkalon se bhara hua hai.
Die lokale Medien sind voll von Spekulationen über potenzielle Kandidaten.
Har report aisa lagta hai ki ek naya naam pesh kar rahi hai, janta ki ruchi ko badha rahi hai.
Jeder Bericht scheint einen neuen Namen einzuführen und das Interesse der Öffentlichkeit zu intensivieren.
Barhti tanav ke beech, pardarshita ke liye call ne natakiya roop se vriddhi prapt ki hai.
Mit der wachsenden Anspannung sind die Forderungen nach Transparenz dramatisch gestiegen.
Jab niyukti ka din najdeek aata hai, tab daam uncha nahi ho sakta.
Da der Tag des Termins näher rückt, könnten die Einsätze nicht höher sein.
बीटीसी बाजार ने मूल्य में अभूतपूर्व वृद्धि अनुभव की है।
In den letzten Monaten hat der Bitcoin-Markt einen beispiellosen Anstieg des Wertes erfahren.
विश्लेषक इस आश्चर्यजनक तेजी के पीछे पांच महत्वपूर्ण उत्प्रेरक को पहचानते हैं।
Analysten bestimmen fünf bedeutende Katalysatoren hinter diesem bemerkenswerten Aufwärtstrend.
पहला उत्प्रेरक क्रिप्टोक्यूरेंसी पारिस्थितिक तंत्र में बढ़ते संस्थागत हित हैं।
Der erste Katalysator ist das steigende institutionelle Interesse an Kryptowährungsökosystemen.
Kai pramukh kampaniyon ne apne nivesh portfolio ko Bitcoin mein shamil karne ke liye vividhta lana shuru kiya.
Viele bedeutende Unternehmen haben begonnen, ihre Investmentportfolios zu diversifizieren, um Bitcoin einzuschließen.
Ye pravritti vaishvik vittiya paridrishya mein ek badlav ka sanket deti hai, jisme Bitcoin ko lagatar ek vaidh sampatti ke roop mein pehchana jata hai.
Dieser Trend signalisiert einen Wandel in der globalen Finanzlandschaft, in der Bitcoin zunehmend als legitimes Asset anerkannt wird.
Iske alawa, Blockchain-Pradyogiki ka badhta apnapan Bitcoin ki suraksha mein ek mahatvapurn bhumika nibhata hai.
Darüber hinaus hat die aufstrebende Akzeptanz von Blockchain-Technologie eine zentrale Rolle bei der Verbesserung der Sicherheit von Bitcoin gespielt.
जैसे अधिक प्रतिभागी विकेंद्रीकृत वित्त को अपनाते हैं, बिटकॉइन की प्रसिद्धि बढ़ती रहती है।
Während mehr Teilnehmer dezentrale Finanzen annehmen, bleibt Bitcoin, es Bedeutung weiterhin im Steigen.
एक और महत्वपूर्ण कारक क्रिप्टोक्यूरेंसीज की बढ़ती विधायी मान्यता है, जो निवेशक विश्वास को बढ़ाती है।
Ein weiterer bedeutender Faktor ist die wachsende gesetzliche Anerkennung von Kryptowährungen, die das Vertrauen der Investoren stärkt.
अंत में बिटकॉइन के चारों ओर बढ़ा हुआ मीडिया कवरेज ने व्यापक दर्शकों को आकर्षित किया है।
Schließlich hat die erhöhte Medienberichterstattung rund Bitcoin ein breiteres Publikum fasziniert.
निष्कर्ष में इन कारकों का विलय ने वित्तीय बाजारों में एक अभूतपूर्व परिवर्तन शुरू किया है।
Zusammenfassend hat die Konvergenz dieser Faktoren eine beispiellose Transformation der Finanzmärkte eingeleitet.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.